भाग 31 दुष्ट आत्म्याला कारणे मार्क 5:1-20 याको 4:7 एक मनुष्य खूप साऱ्या दुष्ट आत्म्याच्या बंधनात होता. त्याला दोऱ्यांना आणि साखळींना बांधून ठेवू शकत नव्हते, कारण त्याच्या मधात त्याहीपेक्षा शक्तिशाली आत्मा होती. येसूने त्या दुष्ट आत्म्याला बाहेर जाण्याची आज्ञा केली व तो बाहेर निघायले. तो मनुष्य दुष्ट आत्म्याच्या बंधनातून मुक्त झाला. मग त्यांना आपल्या मित्राला जाऊन येसूने मला कशा पद्धतीने बरे केले ते सांगितले. येसूने पुष्कळ जणांना दुष्ट आत्मापासून सोडविले. सैतान आणि दुष्ट आत्मा येसूची आज्ञा मागते. होऊ शकते की तुम्ही विश्वासी आहे पण तुम्हाला दुष्ट आत्मा लागलेला आहे. तुम्ही एकाकी तुम्ही परमेश्वराचे आहात. सैतानाला तुमच्या जीवनात कोणतीही जागा नाही, कारण त्याला विरोध करा आणि येसूजवळ प्रार्थना करा, कारण मला दुष्ट आत्म्यापासून दूर ठेव. दुसऱ्या विश्वासी लोकांना आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या आज्ञाची पालन करता तेव्हा येशू आपली रक्षा करतील व सैतान आपल्या जीवाला व आत्म्याला कोणती हानी करत नाही.